आकाशवाणी नागपूर मेधा नांदेडकर आपल्याला प्रादेशिक बातम्या देत आहे. ठळक बातम्या. केंद्रीय मंत्री अमित शहा यांच्या वक्तव्याचे संसदेसह नागपूरच्या विधिमंडळ अधिवेशनात पडसाद. उद्या विधान परिषदेच्या सभापतीपदासाठी निवडणूक होणार. महायुतीच्या वतीनं आज प्राध्यापक राम शिंदे यांनी केला उमेदवारी अर्ज दाखल. महावितरणची लकी डिजिटल ग्राहक योजना. ऑनलाईन वीज बिल भरून बक्षिसे मिळवण्याची ग्राहकांना संधी. आणि विदर्भात गोंदिया जिल्ह्यात 8.8 इतक्या सर्वात कमी किमान तापमानाची नोंद. आता सविस्तर बातम्या. केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांच्या डॉ बाबासाहेब आंबेडकरांबाबतच्या विधानावरून गदारोळ झाल्यानं आज संसदेच्या दोन्ही सभागृहांचं कामकाज आधी दुपारी 2 वाजेपर्यंत आणि नंतर दिवसभरासाठी तहकूब करण्यात आलं. केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी काल राज्यसभेत बोलताना डॉ बाबासाहेब आंबेडकर यांचा अपमान केल्याचा आरोप करत लोकसभेत विरोधी पक्ष सदस्यांनी आज प्रचंड गदारोळ केला. सभागृहाचं कामकाज सुरू झाल्यावर लगेचच काँग्रेस द्रमुक आणि डाव्या पक्षाच्या सदस्यांनी शहा यांचा निषेध करणाऱ्या घोषणा द्यायला सुरुवात केली. संसदीय कार्य राज्यमंत्री अर्जुन राम मेघवाल आणि सत्ताधारी सदस्यांनी त्याला हरकत घेतली. उलट काँग्रेसनंच कायम बाबासाहेब आंबेडकरांचा अपमान केला असा आरोप मेघवाल यांनी केला. केवळ राजनैतिक गरज म्हणून काँग्रेसला डॉ आंबेडकरांबद्दल आदर व्यक्त करावा लागला असं ते म्हणाले. दोन्ही बाजूंनी घोषणा सुरू राहिल्यानं सभापती ओम बिर्ला यांनी 2 वाजेपर्यंत कामकाज स्थगित केलं. नंतरही गदारोळ चालूच राहिल्यानं कामकाज दिवसभरासाठी तहकूब करण्यात आलं. राज्यसभेतही काँग्रेस द्रमुक राजद आम आदमी पार्टी आणि इतर विरोधी सदस्यांनी केंद्रीय गृहमंत्र्यांच्या विधानाचा निषेध करणाऱ्या घोषणा दिल्या. डॉ बाबासाहेब आंबेडकर सर्वांसाठीच अतिशय आदरणीय आहेत असं अध्यक्ष जगदीप धनखड यांनी सांगितलं. संसदीय कामकाज मंत्री किरेन रिजिजू म्हणाले की काल अमित शहा डॉ आंबेडकरांबाबत अतीव आदरानेच बोलले होते. मात्र काँग्रेसनं डॉ आंबेडकरांच्या हयातीत आणि नंतरही त्यांची अवहेलना केली. लोकसभा निवडणुकीत त्यांना पराभूत करण्याचं कारस्थान केलं असा आरोप त्यांनी केला. काँग्रेसनं केवळ मतपेढीच्या राजकारणासाठी बाबासाहेबांच्या नावाचा वापर केला असं ते म्हणाले. गदारोळ चालूच राहिल्यानं अध्यक्ष जगदीप धनखड यांनी दुपारी 2 वाजेपर्यंत कामकाज स्थगित केलं. नंतरही गदारोळ चालूच राहिला आणि कामकाज दिवसभरासाठी तहकूब झालं. काँग्रेसनं आतापर्यंत डॉ बाबासाहेब आंबेडकरांचा अनेकदा अपमान केला असून आपली कृत्य काँग्रेसला आता लपवता येणार नाहीत असं पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी म्हटलं आहे. केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांच्या डॉ आंबेडकरांबाबतच्या विधानावरून आज संसदेत गदारोळ झाला त्यासंदर्भात त्यांनी समाजमाध्यमावर प्रतिक्रिया दिली आहे. काँग्रेस सत्तेवर असताना दलित समुदायातल्या अनेकांची हत्या झाली असा आरोप त्यांनी केला असून अनुसूचित जाती जमातींसाठी काँग्रेसनं काहीही केलं नाही असंही मोदी यांनी म्हटलं आहे. महाराष्ट्र लोकसेवा आयोग एमपीएससी मार्फत वर्ष 2025 मध्ये घेण्यात येणाऱ्या विविध स्पर्धा परीक्षांचं अंदाजित वेळापत्रक आयोगाच्या www.mpsc.gov.in या संकेतस्थळावर जाहीर करण्यात आलं आहे. उमेदवारांनी अधिक माहितीसाठी आयोगाच्या संकेतस्थळाला भेट द्यावी असं आवाहन महाराष्ट्र लोकसेवा आयोगानं प्रसिद्धीपत्रकाद्वारे केलं आहे. नागपूर इथं सुरू असलेल्या महाराष्ट्र विधिमंडळाच्या हिवाळी अधिवेशनात उद्या विधान परिषदेच्या सभापतीपदासाठी निवडणूक होणार आहे. या निवडणुकीसाठी महायुतीच्या वतीनं आज प्राध्यापक राम शिंदे यांनी उमेदवारी अर्ज दाखल केला. यावेळी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्यासह चंद्रशेखर बावनकुळे चंद्रकांत पाटील उदय सामंत आणि जयकुमार रावल हे मान्यवर नेतेही उपस्थित होते. महाविकास आघाडीनं मात्र अद्याप कोणत्याही उमेदवाराच्या नावाची घोषणा केलेली नाही. उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी आज विधिमंडळ परिसरात पत्रकार परिषद घेऊन ईव्हीएम विषयक महाविकास आघाडीची भूमिका दुटप्पी असल्याचं सांगितलं. ते म्हणाले की
मतदारांनी जो विश्वास दाखवलाय आणि महायुतीला विजय मिळवून दिला त्या मतदारांचा अपमान म्हणजे जेव्हा एमव्हीएच्या बाजूने निकाल लागतो तेव्हा ईव्हीएम पण चांगलं असतं, निवडणूक आयोग पण चांगला असतो, सुप्रीम कोर्ट हायकोर्ट पण चांगला असतो आणि जेव्हा त्यांच्या विरोधामध्ये निकाल लागला की मग ते ईव्हीएमवर आरोप करण्याचं काम गेल्या काही दिवसापासून करतायत. यापुढे निवडणूक आयोगावर आरोप केले होते.
यावेळी शिंदे यांनी विविध निवडणुकांमध्ये झालेल्या ईव्हीएमच्या वापराबद्दल माहिती दिली. विरोधक कायम घटनात्मक पदांना यंत्रणांना आव्हान देत आले असून त्यांच्या मागण्या घटनाबाह्य असल्याचं ते यावेळी म्हणाले. महाराष्ट्र शासनाच्या गृह विभागाच्या नवीन संकेतस्थळाचं मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते आज नागपुरात अनावरण करण्यात आलं. www.home.maharashtra.gov.in या नावाचं अद्ययावत असं संकेतस्थळ आता माहिती जालावर उपलब्ध झालं आहे. मुख्यमंत्र्यांच्या रामगिरी शासकीय निवासस्थानी झालेल्या गृह विभागाच्या बैठकीत संकेतस्थळाचं अनावरण झालं. हे नवीन संकेतस्थळ वापरकर्त्यांसाठी सुलभ करण्यात आलं आहे. या संकेतस्थळावर विविध जलद दुवे उपलब्ध करून देण्यात आले आहेत. मंत्रीपद न दिल्याबद्दल राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाचे नेते छगन भुजबळ यांनी नाराजी व्यक्त केली आहे. दरम्यान छगन भुजबळ या राज्यातले ज्येष्ठ नेते आहेत. समता परिषदेच्या माध्यमातून त्यांनी देशभर अनेक आंदोलने केली. त्यांच्या रुपानं बहुजन समाजाला मोठं नेतृत्व मिळालं आहे. त्यामुळे त्यांनी आता धर्मनिरपेक्ष पक्षासोबत राहावं त्यासाठी आम्ही त्यांच्या पाठीशी आहोत असं उत्तर नागपूरचे आमदार डॉ नितीन राऊत म्हणाले आहे. राज्यातील पत्रकारांना न्याय आणि हक्क मिळवून देण्यासाठी नागपुरात सुरू असलेल्या हिवाळी अधिवेशनावर ग्रामीण पत्रकार संघ आणि कार्यरत पत्रकार संघाच्या संयुक्त नेतृत्वाखाली मोर्चा काढण्यात आला. आंदोलनात पत्रकारांवर होत असलेले अत्याचार, त्यांच्यावर खोटे गुन्हे दाखल करून होत असलेली कारवाई, त्यांच्यावर होत असलेल्या अन्यायाबाबत तीव्र नाराजी व्यक्त केली.
या प्रादेशिक बातम्या आपण आकाशवाणीच्या नागपूर केंद्रावरून ऐकत आहात. आमच्या केंद्रावरील सर्व बातम्या ऐकण्यासाठी आणि ताज्या घडामोडी जाणून घेण्यासाठी मराठी न्यूज नागपूर ऑल इंडिया रेडिओ या आमच्या यूट्यूब चॅनलला नक्की सबस्क्राईब करा.
आकाशवाणीचं हे नागपूर केंद्र आहे. महावितरणनं ऑनलाईन वीज बिल भरणाऱ्या ग्राहकांचा टक्का वाढवण्याच्या हेतूनं लकी डिजिटल ग्राहक योजना सुरू केली आहे. या योजनेसाठी 31 मार्च 2024 नंतर सलग 3 वेळा ऑनलाईन पद्धतीनं वीज बिल भरणा करणारे सर्व लघुदाब वीज ग्राहक पात्र ठरणार आहे. 1 जानेवारी ते 31 मे 2025 या कालावधीत सलग 3 वा 3 पेक्षा अधिक वीज बिले भरून योजनेच्या लाभाची संधी ग्राहकांना उपलब्ध करण्यात आली आहे. ग्राहकांना लकी ड्रॉद्वारे स्मार्टफोन, स्मार्टवॉच अशी आकर्षक बक्षिसं दिली जाणार आहेत. ग्राहकांनी ऑनलाईन पद्धतीनं वीज बिल भरून लकी डिजिटल ग्राहक योजनेचा लाभ घ्यावा असं महावितरणनं आवाहन केलं आहे. महावितरणच्या प्रत्येक उपविभाग स्तरावर एप्रिल, मे आणि जून 2025 या प्रत्येक महिन्यात 1 प्रमाणे 3 लकी ड्रॉ ऑनलाईन पद्धतीनं काढण्यात येणार आहेत. योजनेच्या कालावधीत ग्राहकांना नेट बँकिंग, डेबिट कार्ड, क्रेडिट कार्ड, यूपीआय वॉलेट, कॅश कार्ड, एनएसीएच, क्यूआर कोड, एनईएफटी, आरटीजीएस इत्यादी ऑनलाईन वीज बिल भरणा पर्याय वापरून लकी ड्रॉ महिन्याच्या अगोदर दरमहा 1 प्रमाणे सलग 3 किंवा 3 पेक्षा जास्त महिने वीज बिल भरणं आवश्यक राहील. वीज बिलाची किमान रक्कम ₹100 असणे आवश्यक आहे. भंगार किंवा जुनाट बस न चालवता नवीन बसेस खरेदी करण्याकडे राज्य परिवहन महामंडळाचा कल असून सुमारे 1300 नवीन बसेस भाडेतत्वावर खरेदी करण्याचा निर्णय महामंडळानं घेतला असल्याची माहिती महामंडळाचे अध्यक्ष भरत गोगावले यांनी आज नागपूरमध्ये आयोजित पत्रकार परिषदेत दिली. बस प्रवाशांना चांगल्या सुविधा देण्यासाठी बसस्थानकाची सुधारणा बीओटी तत्वावर महामंडळ करणार आहे. महामंडळाच्या जागा 60 वर्षांसाठी लीजवर देण्याकरता तसंच मुंबईसारख्या शहरातील मोक्याच्या जागा वापरण्यासाठी महामंडळ कार्यरत आहे. भारत आणि ऑस्ट्रेलियात सुरू असलेल्या बॉर्डर गावस्कर चषक कसोटी क्रिकेट मालिकेतला ब्रिस्बेन इथं झालेला 3रा कसोटी सामना अनिर्णित राहिला. आज सामन्याच्या अखेरच्या दिवशी भारताचा पहिला डाव कालच्या धावसंख्येत 8 धावांची भर घालून 260 धावांवर आटोपला. त्यानंतर ऑस्ट्रेलियानं दुसऱ्या डावात वेगानं धावा करत 7 बाद 89 धावा झाल्या असताना डाव घोषित केला आणि पहिल्या डावातल्या 185 धावांच्या आघाडीसह भारतासमोर विजयासाठी 275 धावांचं आव्हान ठेवलं. मात्र भारताच्या दुसऱ्या डावात केवळ 2 षटकं आणि 1 चेंडूचा खेळ झाल्यावर पंचांनी अपुऱ्या प्रकाशामुळे खेळ थांबवला. त्यानंतर पावसानं हजेरी लावल्यानं अखेरीस सामना अनिर्णित झाल्याचं घोषित करण्यात आलं. हवामान. विदर्भात सर्वात कमी किमान तापमानाची नोंद गोंदिया जिल्ह्यात झाली असून 8.8 सेल्सिअस इतकं तापमान नोंदवण्यात आलं. त्यापाठोपाठ नागपूर इथं 9.4 सेल्सिअस इतकं किमान तापमान नोंदवण्यात आलं. याशिवाय वर्धा इथं 10.5, गडचिरोली इथं 10.6 आणि अकोला इथं 10.8 इतक्या किमान तापमानाची नोंद करण्यात आली. शेवटी पुन्हा ठळक बातम्या. केंद्रीय मंत्री अमित शहा यांच्या वक्तव्याचे संसदेसह नागपूरच्या विधिमंडळ अधिवेशनात पडसाद आणि उद्या विधान परिषदेच्या सभापतीपदासाठी निवडणूक होणार. महायुतीच्या वतीनं आज प्राध्यापक राम शिंदे यांनी केला उमेदवारी अर्ज दाखल. याबरोबरच हे प्रादेशिक बातमीपत्र संपलं. नमस्कार.